श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललंय. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक आंतरराष्ट्रीय पेटंट्स मिळालेले आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार.
कर्करोगाची पार्श्वभूमी पाहत असताना एक गोष्ट जाणवते की हा आजार नक्की थांबवता आला असता. मधुमेह, आमाशयाचा आजार, गर्भाशय मुखाचे आजार, कावीळ यामुळं होणारा कर्करोग हा आयुर्वेदिक उपचार पद्धतीनं बरा करता येऊ शकतो. जगभरामध्ये कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन टाळा एवढा एकच सल्ला दिला जातो. वरवर सामान्य दिसणारे असे अनेक आजार आहेत की ज्यामुळं कर्करोग होऊ शकतो, पण हे आजार आयुर्वेदिक औषधानं पूर्णपणे बरे करता येतात हे आयुर्वेदिक चिकित्सेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हा कर्करोग प्रतिबंधाचा एक महत्त्वाचा उपाय आहे. याविषयीच आपण चर्चा करतोय. डॉक्टर, वरवर दिसणारी ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास यांचा आमाशयाच्या कर्करोगाशी कसा संबंध असतो, काय माहिती द्याल?
हा प्रश्न थोडासा इलॅबोरेट करायला पाहिजे. केवळ वरवर होणारा पित्ताचा त्रास म्हणजे पोटामध्ये रुग्णांना होणारा, म्हणजे घशाला आंबट ढेकरा येणे किंवा तोंडामध्ये कडू आंबट स्राव निर्माण होणे, याला वरचेवर पित्ताचा त्रास असं संबोधलं जातं. आणि त्याचा आमाशयाच्या कॅन्सरशी संबंध असतो का, तर ह्याचं उत्तर निश्चितपणे याचा संबंध कॅन्सरशी असतो. परंतु एवढंच नव्हे तर पित्ताचा त्रास हा सार्वदेहिक असू शकतो. त्याला प्रत्येक वेळेला जळजळणे, मळमळणे, उलटी होणे हीच लक्षणं प्रत्येक वेळेला असतात असं नाही, तर अनेक पित्तविकृती हे विविध प्रकाराने क्लिनिकली मॅनिफेस्ट होताना दिसतात आणि विविध पद्धतीने फक्त आमाशयाचाच नव्हे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरशी, आणि केवळ कॅन्सरच नव्हे तर विविध प्रकारचे हाडांचे आजार, पोटाचे विविध घातक विकार, स्त्रियांचे विकार, अशा अनेक विकारांच्या मुळाशी पित्ताची तक्रार आढळताना दिसते. तर यापैकी जर सर्वसाधारणपणे आपल्याला जे पित्तविकृती ही जी समजली जाते ती त्याला क्रॉनिक गॅस्ट्रायटिस किंवा आमाशयातील कलेला आलेली दीर्घकालीन सूज असं समजलं जातं. सुमारे 50%पेक्षा जास्त व्यक्ती आज या तक्रारीने ग्रस्त असतात आणि केवळ योग्य वेळेला चिकित्सा न केल्याने या स्थितीचं रूपांतर आमाशयातल्या व्रणामध्ये किंवा गॅस्ट्रिक अल्सर याच्यामध्ये होतं आणि कालांतराने या अल्सरचे रूपांतर आमाशयाच्या कॅन्सरमध्ये होऊ शकतं. याच्यामध्ये 3 प्रकार साधारणतः दिसतात, टाईप ए, टाईप बी आणि टाईप सी. या टाईप एमध्ये शरीरामध्ये कॅन्सर निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण केली जाते. याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या इम्युनिटीवरती अटॅक केला जातो, आमाशयातल्या पेशींमध्ये बिघाड केला जातो आणि त्यामुळे विविध प्रकारच्या डेफिशियन्सीज किंवा रक्ताल्पता आणि मग यातून कॅन्सर असा घटनाक्रम दिसतो. तर टाईप बी याच्यामध्ये एक प्रकारचा जीवाणू, हे ज्याला आपण हेलिकोबॅक्टर पायलोरी असं म्हणतात, तो आणि त्याच्यामुळे होणारा आमाशयातला व्रण किंवा स्टमक अल्सर किंवा पुढे गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इंटेस्टायनल अल्सर्स आणि मग तिथून कॅन्सरची निर्मिती असा घटनाक्रम दिसतो. तर टाईप सीमध्ये मात्र वेगवेगळ्या औषधं किंवा मद्यसेवन किंवा पित्तविकृती याच्यामुळे जे काय आमाशयाचं जे लाइनिंग असतं त्याच्यामध्ये विकृती निर्माण होते, त्याला सूज येते, यामध्ये आमाशयातली आतली भिंत खराब होते, रक्तवाहिन्या फुटायला लागतात आणि मग पुढे येथून कॅन्सरची निर्मिती व्हायला लागते. आणि या वरवर सामान्यतः दिसणाऱ्या कारणांमुळे होणारा आमाशयाचा कर्करोग हा जगातला 5 क्रमांकाचा कॅन्सर आहे. तर सध्या सुमारे 13 लाख रुग्ण या आजारांनी ग्रस्त असलेले दिसतात आणि यापैकी 80% रुग्णांमध्ये वर सांगितलेल्या कारणांपैकी एच पायलोरीचे संक्रमण झालेले आढळते.
डॉक्टर, आमाशयाच्या कर्करोगावरती रसायन चिकित्सा कशा पद्धतीनं काम करते?
तर याच्यामध्ये पित्तशामक चिकित्सा हीच प्रधान समजली जाते. याच्यामध्ये पित्तामुळे आमाशयाला झालेला जो व्रण असतो तो वेळीच भरून काढता येतो, त्यामुळे या व्रणाचं रूपांतर उद्या कॅन्सर किंवा कर्करोगामध्ये होण्यापासून निश्चित टाळता येतं. पित्तवर्धक हेतू सेवन टाळणे हा सल्ला रुग्णाला दिला जातो. लाईफस्टाईल मॅनेज करण्याच्या काही टिप्स त्याला दिल्या जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी ह्या रुग्णांमध्ये आपल्याला ठेवता येते. आणि इथे महत्त्वाची गोष्ट नमूद करता येईल की ती म्हणजे पेशी स्तरांवरती ही चिकित्सा खूप चांगली काम करते. विशेषतः आयुर्वेदोक्त रसायन चिकित्सा जी आहे ती आमाशयातल्या आतला स्तर की ज्या ठिकाणी सातत्याने ॲसिडमुळे इरोजन झालेलं असतं, मग अल्सर होतो आणि मग त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होतं, तर अशा वेळेला ती अंतस्त्वचा प्राकृत करून ती भरून काढली जाते. व्रण हा पूर्णपणे भरला जातो आणि त्याचा कुठलाही या औषधांचा साईड इफेक्ट शरीरावरती होत नाही हे करत असताना आणि नवीन धातूची निर्मिती ही केली जाते आणि या मुळाशी ही सगळी आयुर्वेदोक्त रसायनं ही महत्त्वाचं काम करताना दिसतात. एवढंच नव्हे तर ह्याचं महत्त्वाचं कारण समजला जाणारा एच पायलोरीसारखं इन्फेक्शन हे सुद्धा कालांतराने पूर्णपणे नाहीसं केलं जातं आणि रुग्णाचे रिपोर्ट्स हे एच पायलोरी पॉझिटिव्ह पूर्वी असतात आणि नंतर ते निगेटिव्ह होताना दिसतात. रसायनाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, परंतु एकंदरीतच गॅस्ट्रायटिस ज्या ज्या कारणांनी होतो त्या सर्व कारणांवरती मात करण्याचं सामर्थ्यसुद्धा या रसायनांमुळे शरीरामध्ये येतं. म्हणून विविध प्रकारचे कॅन्सर टाळण्याकरता हे जे वरवर वाटणारे सामान्य वाटणारे जे आजार आहेत त्यांची चिकित्सा रसायनांमुळे निश्चितपणे होते. रुग्ण पूर्णपणे बरे होतात आणि साहजिकच त्यांची पुढील कॅन्सर किंवा इतर घातक आजारांमधलं रूपांतर हे नक्की टाळता येतं. अमेरिकेमध्ये हा आजार सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती दिसतो, भारतामध्येही खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आढळताना दिसतो. तो म्हणजे सिलियाक डिसीज. याच्यामध्ये गहू किंवा ग्लुटन ॲलर्जी विशेषतः ही असते आणि रुग्णाला असंख्य पदार्थांपासून वंचित राहावं लागतं. अशा सर्व प्रकारच्या जी आय ॲलर्जीज किंवा पोटाला होणाऱ्या ॲलर्जीज या अशा अनेक आजारांकरता निश्चित गुणकारी अशी आयुर्वेदोक्त चिकित्सा असते आणि रसायनांमुळे शरीराची व्याधी प्रतिकार शक्ती वाढून रुग्ण ज्या ज्या गोष्टींची पूर्वी त्याला ॲलर्जी होती ते सर्व पदार्थ व्यवस्थितपणे खाऊ शकतो आणि हे आजार पुढे कॅन्सरसारख्या भयानक आजारांमध्ये कन्व्हर्ट होण्यापासून निश्चितपणे टाळले जातात.
आमाशयाचा कर्करोग कशा पद्धतीने टाळता येईल याची माहिती डॉक्टर आज आपण सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.